अशा प्रकारे मानवाला प्रबुद्ध होण्यास सांगणाऱ्या, गौतम बुद्धाचा संदेश देणाऱ्या या महामानवाच्या जीवनात अतिशय खडतर प्रसंग आले। अशा या खडतर प्रवासातील एक क्षण, ज्यांनी लाखो जनांना बुद्धाचा मार्ग दिला आणि प्रकाशमय केलं, प्रकाशाचा मार्ग दाखवला, तोच प्रकाश सूर्य। दिनांक 6 डिसेंबर 1956 रोजी जेव्हा अस्ताला जाऊन अदृश्य झाला, तेव्हाही सारी शोकाकुल जनता सागराच्या किनारी सांगू लागली,
हृदयी